श्रीराम मूकं करोति वाचालं पंगुं लंघयते गिरिं यत्कृपा तमहं वंदे परमानंदमाधवं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधिताम् भगवताम् नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथिताम् पुराणमुनिनां मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणी भगवती अष्टादशाध्यायिनी अम्बत्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणी नमोऽस्तु ते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारत तैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः यम् ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्र मरुत स्तुनुवन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्ग पदक्रमोपनिषदैः गायन्त्यं सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्त्यं योगिनो यस्यान्तं न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः रजो रागात्मकं विद्धि तृष्णासंग समुद्भवं तन्निबध्नाति कौन्तेय कर्मसंगेन देहिनं सत्व रज आणि तम या तीन गुणांची लक्षण भगवंत सांगतायत. सत्वाचं लक्षण आपण पाहिलं, निर्मल चारित्र्यवान ज्ञानमय किंवा प्रकाशवान पीडारहित आरोग्याने युक्त असं सत्वगुणाचं विशेष आहे. आणि सत्वाचं अजून एक वैशिष्ट्य सांगितलं की सुखसंगेन बध्नाती ज्ञानसंगेन चानघ. मी ज्ञानी मी सुखी अशा भावनेनी सत्वगुण बांधून ठेवतो बद्ध करतो. आणि रजोगुणाबद्दल सांगताना म्हणतात की रजोगुण हा वासना रूप असा आहे. विषयाच्या वासनांच्या ठिकाणी असणारी जी धाव आहे ओढ आहे प्रेम आहे ते रजोगुणामुळे आहे. रजो रागात्मकम विद्धी तृष्णा संग समुद्भवम जे प्राप्त नाही त्याविषयी अप्राप्त अशा गोष्टींविषयी तृष्णा, तृष्णेचं हे स्वरूप आहे. जी गोष्ट मिळाली नाही अथवा मिळत नाही त्या गोष्टीविषयी ती गोष्ट मिळावी अशी अनिवार्य इच्छा हे तृष्णेचं स्वरूप आहे. आणि संग याचा अर्थ ती अप्राप्त वस्तू प्राप्त व्हावी अशी आसक्ती, जे प्राप्त झालेलं आहे त्याच्याविषयी आसक्ती म्हणजे संग, आणि तृष्णा म्हणजे जे प्राप्त झालेलं नाही त्याच्याविषयी अनिवार्य ओढ सतत वाटत राहणं, हे रजोगुणाचं लक्षण सांगितलेलं आहे. रजो रागात्मकम विद्धि तृष्णा संग समुद्भवम, तृष्णा आणि संग याच्यातून निर्माण झालेल्या विषय वासनारूप अशा भावामध्ये रजोगुणी वृत्तीचा मनुष्य राहत असतो. तन निबध्नाती कौंतेय कर्मसंगेन देहिनम, आणि यापोटी या अनिवार्य इच्छा तृष्णा तसंच ज्या प्राप्त झालेल्या आहेत त्याच्याबद्दल त्या पुन्हा पुन्हा प्राप्त व्हाव्यात म्हणून आसक्ती आणि एकूण विषय वासनारूप असं जीवन, त्यामुळं अफाट कर्म प्रेरणा, खूप कर्म करावीत अशी इच्छा, आणि या इच्छेनी जीवाला रजोगुण बांधून ठेवतो असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. विषयांवर अत्यंत प्रीती उत्पन्न करणारा, त्याच्या संबंधी तृष्णा न संपणारी अशी तहान निर्माण करणारा, आणि हे हवं ते नको अशा प्रकारच्या वृत्तींनी भरून राहिलेला असा हा रजोगुण विषयांच्या भोगाची अत्यंत प्रीती आणि विषयाच्या संगाची सहवासाची अनिवार्य ओढ हे रजोगुणाचं वैशिष्ट्य आहे. रजोगुणी मनुष्याचा भोगांचा संग्रह ही प्रचंड असतो. तृष्णा आणि आसक्ती याच्यामुळं प्रचंड भोग संग्रह रजोगुणी वृत्ती करते. त्या भोग संग्रहाला मर्यादा नसते, अमर्याद असा भोगांचा संग्रह होतो. कोणत्याही प्रकारचा भोग जरी डोळ्यासमोर आणला तरी रजोगुणी माणसाला त्याच्यामध्ये अजून वैविध्यही हवं असतं, आणि ही विविधता आपल्यापाशी राखण्यासाठी म्हणून तो अतिशय धडपड करत असतो, खूप प्रयत्नशील असतो. आणि या भोगाच्या संग्रहासाठी अर्थातच उदंड कर्म त्याला करावी लागतात, आणि तशा प्रकारची कर्म करण्याची त्याची तयारी असते. सर्व प्रकारचे विषय, पाहण्याचे विषय, ऐकण्याचे विषय, ऐकण्याचे विषय जर गाणं ऐकत असेल तर त्याच्याकडे शेकडो रेकॉर्ड्स असतात आणि त्याच्यावर तो समाधानी नसतो. कुठलाही एक विषय जरी म्हटलं तरी त्या विषयाच्या संदर्भात त्यांनी फार मोठी मजल मारलेली असते, आणि एवढं करून देखील त्याला ते पुरे वाटत नाही, हे त्याचं वैशिष्ट्य असतं. साधे जरी बूट म्हटलं तरी, अशी माणसं एखाद वेळेला तुम्ही पाहिली असतील, नुसते बूट म्हटलं तरी देखील 8-10 बूट घरात असतात आणि तरी देखील एखाद दिवशी बाहेर जाऊन अजून एक बुटाची जोडी घेऊन येतो. कपडे म्हणू नका, कंगवे म्हणू नका, सर्व प्रकारची प्रसाधनं म्हणू नका, अनेक अंगांनी रजोगुण खुणावत असतो आणि त्याला तो रजोगुण अत्यंत भुरळ पाडतो, आणि त्यामुळं अर्थातच त्याची कर्म प्रवृत्ती देखील जबरदस्त असते. कर्म करताना तो थांबत नाही, कुठं थांबायचं हे त्याला कळत नाही. विषयाच्या संदर्भात किंवा वस्तूच्या संदर्भात किंवा परिस्थितीच्या घटनेच्या संदर्भातलं प्रेम, अनुरागता किंवा प्रियता ही जी गोष्ट त्याच्या ठिकाणी असते ती देखील अशीच असते. तो रागात्मक असतो म्हणजे वस्तू, विषय, घटना, परिस्थिती, विषय वासना याच्या संबंधीची त्याची ओढ किंवा आवड जी असते ती आवड अतुलनीय अशी असते. गुणातीताची कर्म प्रवृत्ती रागात्मक नसते. रजोगुणी मनुष्याची कर्म प्रवृत्ती रागात्मक असते. राग म्हणजे प्रियता, आणि या प्रियतेनुसार त्याचं जीवन आणि त्याच्या जीवनाच्या कल्पना या फार वेगळ्या होऊन जातात. नंतर नंतर रजोगुणी माणसाचा आणि सामान्य माणसाचा संबंध खूप तुटल्यासारखा होऊन जातो. माझ्या माहितीचा एक गृहस्थ आहे, एक अत्तर म्हटलं तरी देखील त्यांच्याकडं अत्तर किती 50 प्रकारची अत्तर असतील. प्रत्येक वेळेला गेलं की एक नवीन कानातून काढतात, बघा हे कसं आहे, वास घ्या, आणि याचा त्यांना कंटाळा येत नाही. गुणातीत मनुष्य देखील त्याच्यापाशी कर्म प्रवृत्ती असते. सत्वगुणी माणसाच्या ठिकाणी कर्म प्रवृत्ती असते, काही एक रजोगुण असतो. गुणातीताच्या ठिकाणी जी कर्म प्रवृत्ती असते ती कर्म प्रवृत्ती त्याला ज्ञानाकडे घेऊन जाते. तर रजोगुणी माणसाची कर्म प्रवृत्ती त्याला विषयांकडे घेऊन जाते, आणि विषय वासनेमुळं तृष्णा आणि आसक्ती, आणि तृष्णा आणि आसक्तीतून परत विषय वासना, अशा एका दुष्ट चक्रामध्ये तो सापडलेला असतो. आपण याच्यावरचं जे निरूपण आहे ते निरूपण खरं म्हणजे मागच्या वेळेला पाहिलेलं आहे. या गोष्टी थोड्याफार प्रमाणात मी मागच्या वेळेलाही बोललेलो असेल. मात्र हा 14व्या अध्यायातला सत्व, रज आणि तम हा भाग इतका आपल्याला जवळचा वाटतो की त्याच्यामध्ये आपण आपल्या स्वतःला कुठेतरी सतत शोधत असतो. तसंच कसं असावं आणि कसं नसावं याच्या संबंधीचं हे बोलणं असल्यामुळं जर ज्ञान प्राप्त होण्याची इच्छा असेल तर कसं असावं आणि कसं नसावं, आत्मज्ञान प्राप्त करून घेण्याची, देवदर्शन प्राप्त करून घेण्याची इच्छा असेल तर त्याच्या आड काय काय येतं, असा विषय असल्यामुळं आपण तो तेवढ्याच उत्सुकतेने ऐकत असतो. मला तर तुमचं असं कौतुक वाटतं की जसं काही तुम्ही हे पहिल्यांदाच ऐकताय अशा तऱ्हेने परत एकदा माझ्याकडून ऐकताय. याचं अजून एक कारण असं आहे की 2 महिन्यांनी जवळपास आपण इथं जमलो. मागच्या महिन्यामध्ये आपली प्रवचनं झाली नाहीत गुरुपौर्णिमेच्या उत्सवामुळं. आपण ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ओव्या याच्यावरच्या पाहतो आहोत. हे रज याची कारणे जीवाचे रंजवू जाणे, हे अभिलाखाचे तरुणे सदा चिगा. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या ओव्या लिहिल्या त्या इतक्या अप्रतिम आहेत. रज प्रवृत्ती जीवाला रंजवते. जीवाची कर्मणूक करणं, रंजवणं जीवाला, चैन पडत नाही, काही ना काहीतरी हवं असं वाटतं तर चैन पडेल असं वाटतं, रंजक काहीतरी हवं असं वाटतं. आणि ती रंजकता रजोगुणामध्येच आहे, सत्वगुणामध्ये रंजकता नाही. सत्वगुणाच्या आहारामध्ये रंजकता आहे असं तुम्हाला वाटतं. दूध, तूप, साय, साखर याच्यात काही रंजकता नाही. सत्वगुणी कपड्यांमध्ये रंजकता आहे असं वाटतं, त्याच्यामध्ये कोणतीही रंजकता नाही. मी असं ऐकलं की अमिताभ बच्चन एकदा विनोबा भावेंना भेटायला गेला तेव्हा विनोबांजींना भेटायला जायची एक पद्धत होती. इंदिरा गांधी जायच्या, मोठमोठे लोक जायचे, म्हणून अमिताभ बच्चन ही दर्शनाला म्हणून गेला. विनोबांना सांगण्यात आलं की हा सिनेमा सृष्टीमध्ये सुपरस्टार आहे, फार मोठा नायक म्हणून हा काम करतो, नट आहे. त्यांनी एकदा त्याच्याकडे पाहिलं खालपासून वरपर्यंत आणि म्हणाले की साधं राहावं असं त्याला म्हणाले. सत्वगुणी मनुष्य आणि रजोगुणी मनुष्य. रजोगुणी मनुष्य कपड्यांमधली त्याची रंजकता, खाण्यापिण्यातली रंजकता, फिरण्यातली रंजकता, सर्व प्रकारचे भोग भोगण्यातली रंजकता ही मोठी विलक्षण अशी असते. आणि त्याच्या जीवाला सतत आपण आपली करमणूक व्हावी अशी अनिवार्य ओढ असते आणि ही करमणूक केवळ विषयांपासून व्हावी अशी इच्छा असते. हे रज याची कारणे जीवाचे रंजवू जाणे, हे अभिलाखाचे तरुणे सदाचिगा. काय शब्द वापरलेला आहे, लोभाचं तारुण्य, अभिलाषाचं तारुण्य, सदाचं तारुण्य, कधीही नाहीच न होणार असं तारुण्य या रजोगुणाला लाभलेलं आहे. स्वामी म्हणायचे की आपल्या नातवाचं नव्हे पणतुवाचं, पणतुवाची मुंज आहे. म्हणजे आजोबा किती म्हातारे आता असतील, त्यांनी यावं एखाद्या खोलीत बसून राहावं फार तर कार्यालयात, पण चकाचक दाढी करून असं म्हणत असत, कोट वगैरे घालून इकडं तिकडं फिरत, कोण तू, काय तू, किती दिवसांनी पाहतोय, याची मुलगी का, त्याचा मुलगा का, असं करत सर्वांशी बोलत फिरतात. अभिलाष कधी म्हातारा झालेला पाहिलेला नाही कोणी. आपल्या देशामध्ये जीवनाची जी कल्पना सांगितलेली आहे ती कल्पना आणि प्रत्यक्ष जीवन याच्यामध्ये इतकं अंतर आहे की बस. जसं पूर्वी 16व्या वर्षापर्यंत, पण आता 25व्या वर्षापर्यंत ब्रह्मचर्य याचा अर्थ विद्याभ्यास असं सांगितलेलं आहे. जड जातं, जड जातं, कारण तारुण्य याला सुरुवात होते लवकर, आणि 25व्या वर्षापर्यंत विद्याभ्यास ही हे मोठं विचित्र असं प्रकरण होऊन बसतं. मग गृहस्थाश्रमाचा काळ सांगितलेला आहे, मग थोडा संसारातून निवृत्तीचा काळ सांगितलेला आहे वानप्रस्थ, पण त्या वानप्रस्थ या आश्रमाचं वैशिष्ट्य असं की म्हणजे समजा साठीच्या पुढं असेल जर वानप्रस्थ, तर साठीच्या पुढं तर संसाराबद्दल फार जागरूक असतो तो पुरुष अथवा स्त्री. घरातलं थोडंही वाया नाही न जाते, कसं काय घर चाललेलं आहे याच्याकरता सतत घरात डोकावणं चालू राहतं. आणि थोड्या थोड्या कारणावरून जर मुलं धंदा करत असतील समजा, आणि 60 चालेल का वानप्रस्थाला, का 65 चालेल, का 70 चालेल, किती चालेल, हेही मुलांच्या बरोबर गल्ल्यावर जाऊन बसतात. स्वामीजी गोष्ट सांगायचे की एक शेठजी अगदी मरणासन्न असे, डॉक्टरांनी सांगितलेलं होतं की यांच्या काही आशा आता नाहीत, आणि त्यांनी हाक मारली की श्रीराम कुठे, श्रीराम नावाचा मुलगा, तर तो म्हणाला की इथंच आहे, मी जवळ तुमच्या बाजूलाच उभा आहे, काही काळजी करू नका, तुम्हाला काही हवंय का. आणि तो शांताराम कुठे, तो म्हणाला इथं मी पायाशीच बसलेलो आहे तुमच्या, काही काळजी करू नका, आम्ही आहोत सगळे. आणि तो आत्माराम कुठे, तो उशाशी बसलेला होता, तो म्हणाला की मी आहे इथं जवळ तुमच्या उशाशी आहे. ते म्हणाले मग गल्ल्यावर कोण आहे, सगळी जर मुलं इथं असतील तर गल्ल्यावर कोण बसलेलं आहे याची त्यांना काळजी होती, सगळ्यांनी आता इथं यायची गरज काय आहे. अभिलाष कधी म्हातारा होत नाही, कोणत्याही वयामध्ये म्हातारा होत नाही, अगदी जीवन संपत आलेलं असतं। डॉक्टर सांगतात की यांना चांगलं पथ्यावर ठेवा म्हणजे यांचं जीवन अजून जरा नीट जाईल, आणि त्यांना भजी हवी असतात, थालीपीठ हवी असतात। अभिलाष म्हातारा व्हायला तयार नसतो, आतापर्यंत खाल्लेलं आहे पण अजूनही ते खावं। त्या ययातीची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहिती आहे, 100 वर्ष झाल्यानंतर आणि जेव्हा मृत्यू न्यायला आला ययातीला, तेव्हा ययातीला कळेना की आता इतक्या लवकर कसं जायचं, आत्ता आत्ता तर भोगांना सुरुवात केली, भोग भोगताना आणि संसार करताना इतकी मजा येते आहे आणि जाण्याची देखील वेळ झाली। असं म्हणतात की यमधर्माशी ययाती बोलला आणि म्हणाला की इतक्या लवकर तुम्ही याल असं वाटलं नव्हतं, माझी जायची तयारी नाहीये, माझे भोग अजून भोगून झालेले नाहीयेत। ययातीला 100 राण्या होत्या, कितीतरी मुलं होती, तेव्हा यमधर्माने ययातीला अशी सवलत दिली की तुझ्या ऐवजी आणि कोणाला जरी नेलं तरी चालेल, विचार कोण येत असेल तर ययाती असं म्हणाला की माझी मुलं आहेत, माझ्याकरता काही करायला तयार होतील। सगळ्यात मोठा मुलगा ययातीचा होता, तो जवळपास 80-82 वर्षांचा होता। माझ्याकरता माझी मुलं सहज तयार होतील त्याला विचारलं तर तो म्हणाला जेव्हा 100 वर्षाच्या वडिलांचं भोगून संपत नाहीये तर माझं कसं संपेल आणि मी काय म्हणून जाऊ। ओळींनी एकेकाला विचारलं तर कोणी जायला तयार नव्हता। सगळ्यात लहान मुलगा 15 वर्षांचा होता ययातीचा, तो असं म्हणाला की इथं फार उफराटी रीत दिसतीये, जेव्हा 100 वर्षाच्या बापाचं माझं भोगून संपत नाहीये, माझा 80-82 वर्षाचा सर्वात मोठा भाऊ देखील म्हणतो की जिथं वडिलांचं संपत नाही तिथं माझं काय संपेल, आणि ओळींनी एवढी भावंड म्हणताय की आम्ही कसे जाऊ। याचा अर्थ असा आहे की इथले भोग भोगून संपत नाहीत, कधीही हे टाकायला हरकत नाहीत। तो म्हणाला मी येतो आणि यमधर्म त्या सर्वात धाकट्या मुलाला घेऊन गेला आणि ययातीला अजून 100 वर्ष एक्सटेन्शन मिळालं। ययाती 1000 वर्ष जगला, प्रत्येक वेळेला ही घटना घडली, प्रत्येक वेळेला तो म्हणत होता की हे संपत नाहीये, माझं अजून समाधान होत नाहीये। अभिलाष तरुण असतो, आणि मोठ्या नाईलाजानी किती विचित्र इथं रीत आहे असं म्हणून ययाती निघून गेला। हे रज याची कारणे जीवाचे रंजवू जाणे, हे अभिलाखाचे तरुणे सदाचिगा। इथला प्रत्येक अभिलाष तरुण असतो, पाहणं, ऐकणं, चालणं, काम करणं, खाणं, बोलणं, सगळ्या प्रकारचा अभिलाष अतिशय तरुण असतो। हे जीवी मोटके रिगे आणि कामाच्या मदी लागे, हा रजोगुण जीवाच्या ठिकाणी शिरकाव करतो। हे जीवी मोटके रिगे आणि कामाच्या मदी लागे, आणि कामाचं मद विषयांचा मद निर्माण होतो। मग वारया वळघे तृष्णेची या, आणि मग तृष्णेचा वारा व्हायला सुरुवात होते। आपल्या जीवनाचा एवढा श्लेष ज्ञानेश्वर महाराजांनी काढलेला आहे, कामाचा मद कसा असतो। कदाचित कामाच्या मदाची थोडी बहुत कल्पना तुम्हाला असेल कामाचा मद फार फार विचित्र असतो कोणाकोणाच्या ठिकाणी तर तो इतका इतका वर्धिष्णू झालेला असतो चार वर्ष किंवा पाच वर्ष झाली माझ्याकडे एक तरुण मुलगा आला जवळपास 35-38 वर्षांचा असा आणि इथंच कुठेतरी इकडच्याच पेठांमध्ये नारायण शनिवार अशा मुळातला राहणारा असा तो मुलगा होता. तो पावसला गेला आणि पावसला गेल्यानंतर त्याला तिथं माझ्याविषयी माहिती कळली म्हणून माझ्याकडे पुण्यात आला. तो म्हणाला की मला शांती पाहिजे आहे मनशांती पाहिजे आहे आणि माझं जीवन खूप चुकलेलं आहे. त्याच्या जीवनाबद्दल मी तुम्हाला फार सांगत नाही कारण फार सांगण्यासारखं त्याच्या जीवनात काहीच नाही. तो स्वतः नोकरीला देखील नव्हता अशा वेळेला एका बँकेत काम करणाऱ्या मुलीने त्याच्याशी लग्न केलं. दिसायला अतिशय चांगला लागेल याला नोकरी लागेल काहीतरी लग्न त्याचं ठरलं आणि लग्न केलं देखील त्यांनी. कालांतराने काहीतरी झालं त्यांच्यात मतभेद झाले डायव्होर्स झाला. दरम्यान कुठेतरी फॅक्टरीत वगैरे लागलेला होता. त्या फॅक्टरीतून तो म्हणाला की मला मी स्त्रियांशी फार संबंध ठेवतो म्हणून काढून टाकलं गेलं. अशा प्रकारच्या दोन किंवा तीन नोकऱ्या त्याच्या त्याला हकलून देण्यात आलं. प्रत्येक ठिकाणी त्याला हकलून देण्यात आलं. मग नंतर इकडं कुठंतरी सिंहगड रस्त्याला किंवा वारजाच्या तिथं एक मुलगी त्याच्या जीवनात आली. तो म्हणाला आम्ही गांधर्व विवाह केला. पहिल्या बायकोचा एक मुलगा आहे. एक गांधर्व विवाह केला म्हणजे विवाह नाहीच गांधर्व विवाह त्याला अधिकृत मान्यता काही नाही पण तिच्याशी लग्न केलं. ती नोकरी करते याला नोकरी नव्हतीच आणि तिला एक 3 वर्षांची मुलगी आहे. दरम्यानच्या काळात यांनी छोटा मोठा कुठेतरी सरकारी ऑफिसमध्ये एजंट असतात तशा टाईप असा व्यवसाय करायला सुरुवात केली आणि मेघालय किंवा मणिपूर तिथून एक बदलून आलेली मुलगी होती तिच्याशी यांनी परत लग्न केलं. ती ख्रिश्चन होती कॅम्पात राहायला गेला. तो म्हणाला गांधर्व लग्न केलेलं असल्यामुळे तिच्यापाशी माल राहायला पाहिजे असं नाही आणि ती म्हणाली की तुला त्या बायकोला पैसे द्यायचे असतील तर मी देते तिला भला मोठा पगार सरकारी नोकरी म्हणून म्हणाला 5,000 रुपये मी तिला नेऊन देतो आणि मधून अधून जाऊन पाहतो काय आहे तिचं ते. आणि माझी अडचण अशी आहे की ती मूर्ती पूजा मला करून देत नाही कुठलीही मूर्ती ठेवून देत नाही ती ख्रिश्चन आहे. मी वाचायला वगैरे तिचे काही अडचण नाही आणि ती म्हणाली की तुला त्या बायकोकडे जायचं असेल तर मधून अधून जात जा पण आता मला असं वाटतं आहे की मी जे जीवन जगलो ते जीवन नक्की आहे काय. आता ती बदलीला ड्यू झालेली आहे. इथं जी बदलून आलेली होती ती आता परत बदली तिची होईल तर तिच्याबरोबर मी ती जाईल तिथं जायचं का मी पुण्यात राहायचं का. इथं ती 3 वर्षाची मुलगी आहे ती आणि गंमत म्हणजे ती जी पहिली बायको होती ती पहिली बायको डायव्होर्स देऊनही याच्या आई वडिलांजवळ राहत होती कारण आई वडिलांनी याला नालायक ठरवलं होता. जरी मुलांनी सोडलेलं असलं तरी आम्ही तुला आहोत म्हणून आई वडिलांपाशी म्हणून हा आई वडिलांपाशी जायचा तिथं त्याचा तो मुलगा आणि ही बायको असायचीच. काय जीवन आहे हे. जीवी मोटके रिगे आणि कामाच्या मधी लागे कामाचा मद कसा निर्माण होतो. मी म्हटलं की मी तुझ्याशी आत्ता काही बोलणार नाही. तुझ्या प्रश्नाला कोणतंही झटपट उत्तर माझ्याकडे नाही. मन असं तुकडे तुकडे झालेलं मन असं तुला लाभलेलं आहे आता तुला मनशांती मिळणार कशी. फार तर तू पुण्यातच राहतोस तर तू केंद्रात ये, मग जर तू नियमित दिशील केंद्रात तर मग 6 महिन्यांनी परत माझ्याशी बोलायला ये. तो एकदा येऊन गेला तो गेलाच, परत त्याला काहीतरी झटपट हवं होतं, कुठले तरी महाराज, काहीतरी प्रसाद, मनशांती. पण आपली कर्मच आपल्या डोक्यावर नाचतात याची त्याला कल्पना नव्हती. हे जीवी मोटके रिगे आणि कामाच्या मदी लागे, मग वारया वळघे तृष्णेची या. घृते अंबुखूनी आगी आळे, वज्राग्नीचे साधू कले, आता बहु ठेकुले आहे तेथ. अग्निकुंडामध्ये घृत टाकलं, तूप टाकलं. घृते अंबुखूनी आगी आळे, वज्राग्नीचे साधू कुले, आणि त्यामुळं तिथला अग्नी अजून भडकायला मदतच झाली. आता बहु ठेकुले आहे तेथ, आता तो अग्नी कमी अधिक काय म्हणायचं त्याला. तैसी खवळे चाड, तशी इच्छा खवळते. खाण्याची इच्छा कधी खवळते, तुम्ही जर अशी माणसं पाहिली असतील तर कळेल. मी अशा व्यक्ती पाहिल्यात की घरातला डबा कोणाला तरी शिपायाला खा म्हणून बाहेर जाऊन खायचं, काय बायको देते भेंडीची भाजी असं म्हणून तो डबा कोणाला तरी देऊन टाकायचा आणि बाहेर चमचमीत जाऊन खाऊन यायचं. एक खाणं म्हटलं तरी देखील इतका हपापलेला असतो आणि सर्व विषय याच मानाने घ्यायचे. तैसी खवळे चाड, होय दुःखा सकट गोड. आणि त्या इच्छेच्या पाठोपाठ दुःख येतात तरी देखील मिरची खातात. खरं म्हणजे जिभेला भासत, सगळ्या आतड्यांना ती भाजत जाते. सर्वात शेवटी मूळ व्याध तिथं तिथपर्यंत ती भाजत जाते, तरी देखील झणझणीत पाहिजे असं म्हणून जेवतात. असं मिळमिळीत नको असं त्यांना वाटत राहतं, दुःखही होतं आणि तिखटाचं नव्हे गोडाचं देखील दुःख असतं. त्या आत्र्यांनी, आचार्य आत्र्यांनी खूप व्यंगात्मक लिहिलंय, सुखवी जीवास भारी मधुर सुखाच्या यातना. काय शब्द आहेत? मधुर सुखाच्या यातना, व्याकुळ करीती सतत मनाला अमृताहुनी विखारी. अशा प्रकारचा हा रजोगुण रागात्मक. तैसी खवळे चाड, होय दुःखा सकट गोड. इंद्रश्री ही साकड गमो लागे. आणि अशा प्रकारे दुःख जरी त्याच्यातून प्राप्त झाली तरी देखील गोड. इंद्रश्री ही साकड गमो लागे. आणि स्वर्गांचं राज्य हातात येण्यासाठी जेवढी कर्म करणं आवश्यक असेल समजा, तर तेवढी कर्म सामान्य भोगांकरता देखील करायला तयार असतो. तैसी तृष्णा वाढी न लिया, मेरूही हाता आलिया. अशा प्रकारची अनिवार खवळलेली तृष्णा वाढतच जाते. न जातू कामहा, कामानाम उपभोगे न शाम्यते. कामना किंवा काम उपभोगाने कधीही शमलेले नाहीत आतापर्यंत. तैसी तृष्णा वाढी न लिया, मेरूही हाता आलिया. तरी म्हणे एखादिया दारुणा वळघो. आणि अशा तृष्णेने मेरू पर्वता एवढं यश हाताला आलं तरी देखील, मेरू देखील हाताला लागला तरी म्हणे एखादिया दारुणा वळघो. याच्यापेक्षा मोठ्या गोष्टी मिळवण्यासाठी अजून प्रयत्न करायला पाहिजेत असं ठरवतो. जीविताची कुरोंडी आणि त्याच्यासाठी जीवन देखील तृणतुच्छ मानतो. जीविताची पर्वा काय? जीविताची कुरोंडी ओवाळू लागे कवडी, मानी तृणाची या जोडी कृतकृत्यता. कवडी करता जीवित देखील ओवाळून टाकावं असं वाटतं, इतकं पैशाला महत्व देतो. पैसे सुटत तर जवळपास नाहीतच. एका शेठजींना चौपाटीवरून एका बहाद्दर तरुणांनी बुडत असताना मरत असताना वाचवलं आणि बाहेर किनाऱ्यावर आणून ठेवलं. अर्धवट जिवंत असलेल्या त्या शेठजीला शेठाणी म्हणतात की या बहाद्दर तरुणाला 10 रुपये बक्षिसी देऊ का? तर तो म्हणतो की 5च दे, त्यांनी मला अर्ध मेल्या अवस्थेत बाहेर काढले. पैसे जातात म्हटलं की नको. जीविताची कुरोंडी ओवाळू लागे कवडी, मानी तृणाची जोडी कृतकृत्यता. आणि अतिशय एवढे प्रयत्न केल्यावर तृणा इतकं काही हातात आलं तर की कृतकृत्यता मानतो. आजी असं ते वेची जाईल परी पाहे काय की जाईल, ऐसा पांगी वडील व्यवसाय मांडी. आपल्या जवळचं जर संपलं तर मग उद्या मी कसा पाहेन, उद्या मी काय करेन? ऐसा पांगी वडील व्यवसाय मांडी, म्हणून अजून एखाद्या व्यवसायामध्ये पडतो आणि म्हणतो की हेही दोन नाही चालले तर तिसरा बरा, म्हणून अजून तिसऱ्या व्यवसायामध्ये देखील पडतो. जितकं डायव्हर्सिफिकेशन होईल तितकं बरं. एक नाही चालला तर दुसरा आपल्या जोडीला येईल, दुसरा नाही चालला तर तिसरा आपल्या जोडीला येईल. आजी असं ते वेची जाईल परी पाहे काय की जाईल, जो आहे तो बंद पडला तर उद्या माझं कसं व्हायचं असं त्याला वाटत राहतं, आपलं होणार कसं? ऐसा पांगी वडील व्यवसाय मांडी, म्हणे स्वर्गाहन जावे तरी काय तेथे खावे. यदा कदाचित जर स्वर्गात गेलो तर स्वर्गातही आपलं जीवन चांगलं जरा उत्तम पाहिजे. या लागी धावे याग करू, याच्यासाठी तो असं म्हणतो की चांगले याग वगैरे देखील याच जन्मात करून घेऊ. याची धार्मिकता देखील तशीच असते. इथं झाल्यानंतर मग स्वर्गाकरताही प्रोव्हिजन करतो. बँक बॅलन्स पाहिजे ना. स्वर्गात देखील काही श्रेणी आहेत की काय माहिती नाही, पण खरंच तुम्ही कल्पना करा स्वर्ग खरा आहे असं गृहीत धरून की जे भोग इंद्राला मिळतात ते प्रत्येकाला मिळत असतील का हो? इंद्र द्या सोडून इंद्राचे जे मंत्रीगण आहेत त्यांचे भोग सामान्य इथून एक पुण्य करून तिथं गेलेल्याला मिळत असतील, तोही त्यांच्या गाड्यांकडे असाच पाहत असणार. इथं जसा वेगवेगळ्या गाड्यांकडे पाहतो आणि गाडी पाहिली की कंपनी ओळखतो, आपल्याजवळ सायकल आहे, पण गाड्यांची एवढी माहिती आहे की नुसती गाडी गेली की समजतं की कोणती गाडी गेली. स्वर्गात काही सर्वांना समान संपत्ती असेल असं वाटतं? इथल्या न्यायावरून तर तसं त्याला वाटत नाही, मला तर काही माहिती नाहीये, पण तो असं विचार करतो. म्हणे स्वर्गा हन जावे, यदा कदाचित जर स्वर्गाला गेलो वगैरे तरी काय तेथे खावे. तिथेही एकाच हॉटेलमध्ये थोडेच ते आणि आपण येऊन बसणार आहोत, तिथेही 5 स्टार हॉटेल असतील, आपल्यासारख्यांकरता अमृत तुल्य असतील. असं जर असेल तर निदान मग आपलं चांगलं नको का तिथं असायला? जितकं काही वजन आपल्या पुण्यकर्मांचं असेल तिथं मग आपल्याला त्या मनाने चांगलं तरी निदान ठिकाण मिळेल. निदान खालावळ असेल, कारण स्वर्गात किती कुटुंब आणि अशी कुटुंब व्यवस्था असेल, जर तसं नसेल तर सगळे खानावळीत जेवत असतील, तर जरा चांगल्या खानावळीत तरी जेवायला मिळावं. माझ्या मुलांनी खूप आग्रह केला किंवा काही झालं तर तुम्हाला सांगून ठेवतो की आमच्या जवळ एक हॉटेल गणराज म्हणून आहे, तिथं आम्ही जातो. आता बरीच वर्ष राहत असल्यामुळे त्या गणराज मध्ये देखील बरीच वर्ष आम्ही जातोय. तर एकदा आपल्या केंद्रातल्याच माझ्या एका मित्रांना मी घेऊन गेलो होतो, तर त्यांनी बिल दिल्यानंतर 7% डिस्काउंट म्हणून रक्कम कमी केली होती. तर मी त्यांना म्हणलो मी नेहमी येतो म्हणून आता मला हा डिस्काउंट द्यायला लागला. बऱ्याच वेळेला त्यांनी मला पाहिलं, आता मला तो डिस्काउंट द्यायला लागला. माझ्याबरोबर जर तुम्ही आलात तर तुम्हाला समजेल, मिळतो. आपल्या इथं आता प्रवचन ऐकायला जे आलेले आहेत त्याच्यापैकी काही जणांना माहिती आहे असं मी तुम्हाला निश्चित सांगतो. आता माझ्या दृष्टीने मी गणराज मध्ये अशा करता जातो की घरात काही अडचण असेल किंवा कधी खरंच बाहेर जाऊन जेवायचं असेल तर उगीच कुठं आळीच्या ओळीला पोटाकरता नुसतं उगीच फिरा आणि इथं चांगलं मिळतं तिथं, त्याच्याऐवजी गणराज बरं. तर आमच्या मुलांना वगैरे वाटतं की सारखं गणराज कसं, असं जर स्वर्गात झालं तर एकच खानावळ आपल्याला ठरली, एकच एक खानावळ आपल्याला ठरली समजा, तिथंच सारखं जेवायचं. म्हणे स्वर्गाहन जावे तरी काय तेथे खावे. मी असं ऐकलं की एक शेठजी इथून गेले आणि तिथं स्वर्गाच्या दारात दोन रस्ते होते, तिथेही गेट जवळजवळ आहेत असं ऐकलंय की एका गेट मधून गेलं की स्वर्ग आहे आणि दुसऱ्या गेट मधून गेलं की दुसरी एक जागा आहे जी नको वाटते आपल्याला. तर पाहत होता की रांग तर बरीच आहे पण समोर तिथं चेकिंग चालतं आणि कोणाला इकडे सोडतात कोणाला इकडे सोडतात. रांग सोडून आधीच मागच्या दाराने त्या केबिनच्या मागे त्या कर्मचाऱ्यांना जाऊन भेटला, तो म्हणाला की मी येताना इथं माझ्याबरोबर जवळपास 1 कोटी रुपये घेऊन आलोय. तर तो म्हणाला इथं ती करन्सी चालत नाही ही अडचण आहे, अशी प्रलोभनही इथं चालत नाहीत एकतर, आणि ती तुमचा कुठला देश असेल आणि त्याची करन्सी त्याचा इथं उपयोग काही नाही. इथं आम्हाला जर पाहिजे असेल तर इथल्या करन्सीत आम्हाला द्यायला लागतं आणि त्याची तुम्हाला माहिती नाही, तुम्ही आपल्या रांगेत जाऊन उभे राहा. आपल्यावर अशी विचित्र वेळ नको यायला म्हणून इथं पुण्य वगैरे तरी करू असं त्याला वाटायला लागतं, याग करू मोठमोठे. म्हणे स्वर्गाहन जावे तरी काय तेथे खावे, या लागी धावे याग करू. याग करण्यासाठी धावतो, वेगवेगळी पुण्यकर्म आपल्या नावानी जमा व्हावीत म्हणून फार प्रयत्न करतो, कारण वेदोक्त कर्मांमध्ये यज्ञ आणि याग याची एक फळं सांगितलेली आहेत. ज्या अर्थी तो याग केला त्या अर्थी ते फळ आपल्याला मिळणार मरणोत्तर. इथंही काही मरणोत्तर मिळत असतं बरं का. आपले गव्हर्नमेंट जे आहे ते मरणोत्तर देखील कोणाकोणाचा सन्मान करत असतं, तुम्हाला माहित नसेल तर सांगतो. पण मरणोत्तर तिथेही फायदा व्हावा म्हणून इथं यज्ञ यागासारखी काही कर्म अशी तो आचरतो. व्रतापाठी व्रते कोणतं ते मला त्या व्रतांची नावं माहीत नाहीत, कोकिळ व्रत वगैरे अशी काही काही व्रत लहानपणी ऐकली आहेत, पांढरे बुधवार आणि कसले निर्जळी जळी काहीतरी अशी वेगवेगळी व्रत की ज्या व्रतांमुळे खूप फायदा होतो असं समजतं. पुण्य खूप गाठीला पडतं की ज्या पुण्यामुळे तिथं फायदा होतो. इथं उपवास केला तरी तिथं उपवास मार नको व्हायला म्हणून इथं उपवास करतो. व्रतापाठी व्रते आचरे इष्टापुरते काम्या वाचूनी हाते शिवणे नाही. आणि हे सगळं कामनेनी करतो. कोणती तरी कामना प्रत्येक गोष्टीच्या मागे आहे, त्याच्याशिवाय हातच घालत नाही. पुण्यकर्म असेल तरी नाही हात घालत. प्रत्येक गोष्टीमध्ये ऐहिकही फायदा आणि पारलौकिकही फायदा दोन्ही मिळालं पाहिजे. तुम्ही काही काही मंदिरांमध्ये जाता तर प्रत्येक पायरीवर आधी कोणाचं तरी नाव लिहिलेलं असतं, त्यांच्यावर पाय ठेवून तुम्ही पुढे जाता. म्हणजे त्या नावावर पाय ठेवून किंवा नाव असलेल्या पायरीवर पाय ठेवून. कशाकरता ती नावं लिहिलेली आहेत? की हे पुण्यकर्म यांनी यांनी केलेलं आहे. जर तिथं विसरलं तर त्यांनी तिथून पाहावं की त्या पायरीवर नाव आहे, बघा. पै ग्रीष्मांतींचा वारा विसावो नेणे वीरा तैसा न म्हणे व्यापारा रात्र दिवस. ग्रीष्मांतींचा वारा, ग्रीष्म ऋतू, ज्येष्ठ आषाढ ग्रीष्म ऋतू, श्रावण भाद्रपद वर्षा ऋतू, ग्रीष्म ऋतू हा तुलनेनी जास्त वारा, जास्त जोर पावसाचा. ग्रीष्मांतींचा वारा विसावो नेणे वीरा, त्याला विसावा जसा माहीत नसतो, भन्नाट भरभराट असा वारा सुटलेला असतो, ढग वाहून आणायचे असतात, पाऊस पाडायचा असतो. आपलं जीवन किती 60% भरलंय का आपलं जीवन? मला वाटतं भरलीयत आता 60% वरसगाव आणि पानशेट अजून पाहिजेत म्हणतायत. तो ग्रीष्मांतीचा वारा जर आला नाही वेळेवर तर काय होतं ते आपण पाहिलेलं आहे. ग्रीष्मांतीचा वारा विसावो नेणे वीरा, त्याला विसावा माहीत नसतो. त्यांनी जर विसावा घेतला तर इथं आपलं जीवन संपलंच. हा जसा ग्रीष्मातीचा वारा असतो, ज्येष्ठ आणि आषाढातला वारा, तैसा न म्हणे व्यापारा रात्र दिवस, तसा व्यापारा करता रात्र दिवस काही नेणत काही जाणत नाही. रात्री देखील तयार, दिवसा देखील तयार, जेवताना तयार, खाताना तयार, चालताना तयार. वॉक व्हेन यू टॉक का काय करा, सतत करा, धंदा करा, असं त्याला वाटत राहतं. व्यापार सतत केला पाहिजे. झोप नाही लागली तरी चालेल, जेवण नाही झालं तरी चालेल, स्वस्थता नाही लाभली तरी चालेल. पैसे मिळवण्यात किती सुख असतं. आज आशा करता की त्याचा उद्या फायदा आहे. ग्रीष्मांतीचा वारा विसावो नेणे वीरा तैसा न म्हणे व्यापारा रात्र दिवस. काय चंचळू मासा, मासा काय चंचळ असेल असा चंचळ असतो, असं ज्ञानेश्वर महाराजांनी चंचल गोष्ट सांगण्यासाठी त्यांना दुसरं कोणतंही उदाहरण दिसलं नाही. मासा एकदम आपल्या डोक्यात देखील येत नाही, पण मासा सतत सतत हालचाल करत असतो. काय चंचळू मासा कामिनी कटाक्षू जैसा लवला हो तैसा विजू ही नाही. वीज काय चंचल असेल, मासा काय चंचल असेल, तसा चंचल कटाक्ष कामिनीवर टाकतो, स्त्रीवर टाकतो. काय चंचळू मासा कामिनी कटाक्षू जैसा लवला हो तैसा विजू ही नाही. वीज देखील एक वेळ कमी चंचल असेल, इतका हा चंचल असतो कामनांच्या बाबत. तेतुलेनी गा वेगे, वेळ झाली का काय आपली? मी घड्याळ समोर ठेवलं पण दोनच ओव्या राहिल्यात आता. तेतुलेनी गा वेगे स्वर्ग संसार पांगे आगी माझी रिगे क्रियांची आहे। कर्म प्रवृत्ती अशी की स्वर्ग आणि संसार या दोन्हीचा पांग फेडावा अशी त्याची इच्छा असते। संसारात बहु सुख, जेवढी सुख आहेत तेवढी सुख, या घरात सगळी सुख करून ठेवायची, दुसरं एक घर तिथं सगळी सुख करून ठेवायची, तिसरं एक घर सगळी सुख करून ठेवायची। परवा मला कोणीतरी आलं सांगत होतं की रत्नागिरीमध्ये समुद्राच्या काठावर सी फेस, तुम्हाला सांगतो कोणाला बघा इंटरेस्ट असेल तर, अतिशय सुंदर ओनरशिपची स्कीम झाली आहे। एक फ्लॅट शिल्लक आहे, त्यांनी घेतलाय, सगळी बिल्डिंग भरलेली आहे, एक फ्लॅट शिल्लक आहे, गेलाय अजून गेला नाहीये कारण नुकताच रत्नागिरीहून आलेला होता आणि भाव फक्त 1700 रुपये आहे, 1700 रुपये स्क्वेअर फूट। त्यांनी 1000 स्क्वेअर फुटाचा फ्लॅट घेतला, 1050 स्क्वेअर फुटाचा, जेमतेम 17 लाख रुपये। माझे शेजारी बसलेले होते, ते म्हणाले की अरे किती छान। मी म्हणलो कुठं जाणार रत्नागिरी जाणार आहात का, तिथं फ्लॅट घेऊन करणार काय, असे गावोगावी फ्लॅट घेऊन जाता कशाला, जाणार आहात का तुम्ही, इथून एकदा कुठंतरी शेजारी 50 किलोमीटरवर जायचं तरी शक्य होत नाही, रत्नागिरीच्या फ्लॅटचं काय उपयोग, तिथं अगदी पॅलेशियल। म्हणे रत्नागिरी पुण्या मुंबईचे लोक आता तिथं अगदी फ्लॅट घेत आहेत, काही उपयोग नसतो या गोष्टींचा, जाणं देखील घडत नाही, विवेक करता यायला पाहिजे। घर करून काही उपयोग नाही, तिथं फर्निचर करून काही उपयोग नाही, एकाच घरात राहणार, सारखे सारखे दर आठवड्याला वेगवेगळ्या फ्लॅटमध्ये राहायला जाणार आहात का। म्हणून स्वर्गाचा पांग आणि संसाराचा पांग, दोन्ही पांग इतके फेडावेसे वाटतात की बस, आगी माझी रिगे क्रियांची आहे, याकरता अगदी अग्निपरीक्षा जशी द्यावी तशी कर्म करत राहतो। ऐसा देही देहा वेगळा, ले तृष्णेची या साखळा, असा अशा परिस्थितीमध्ये देहात असलेला सापडलेला पण खरा देहा वेगळा असलेला आत्मा जीवात्मा, ले तृष्णेची या साखळा, तृष्णेच्या साखळदंडामध्ये सापडतो, स्वतःला अडकून घेतो, खटा टोपू आहे गळा व्यापाराचा आणि ती साखळी गळ्याला अडकून व्यापार करत राहतो, खटाटोप करत राहतो। हे रजोगुणाचे दारुण देही, देहीयासीच बंधन, परिस आता विंदाण तमाचे ते, रजोगुणाचं हे असं दारुण स्वरूप आहे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। रजोगुण किती हवा हवासा वाटतो, हे केवळ परमार्थी मनुष्यच ऐकू शकेल आणि परमार्थी माणसालाच हे पटेल, इतरांना हे पटेल अशी काही शक्यता नाही, कोणी तुमचं ऐकणार नाही। तुम्ही इथं बसलेले जे लोक आहात तर तेच ही ज्ञानेश्वरी ऐकायला येणार, तेच आपल्या जीवनामध्ये रजोगुण जरा कमी झाला तर बरा असा विचार करणार, बाकी रजोगुणांनीच विश्व सगळं फिरत राहणार। हा दारुण असा रजोगुण आहे की जो आत्मज्ञानाच्या आड येतो, याच्याकरता याला दारुण म्हटलेलं आहे। आता तमोगुण कसा आहे ते ऐका असं म्हटलेलं आहे, पुढच्या वेळेला आपण बघू। हरिओम तत्सत। विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात्पर गुरु ज्ञान देव भगवंत। ओ ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरी 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 ज्ञानोबा माउली प्रभु स्वामी जी। बोला जगत गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सदगुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सदगुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर।